ओम नमः शिवाय। शिवशंकरांनी आपल्या अगाध महिमेनं आणि दिव्य ज्योतीनं या जगाला प्रकाशित केलं आहे। अधर्माचा अंधकार दूर करून धर्माचा प्रकाश दाखवला आहे। शिवशंकराच्या कृपेनंच भारतातील विविध प्रदेशात 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना झालेली आहे। जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट आली तेव्हा भोलेनाथच त्यांची संकट दूर करण्याकरिता सत्वर धावून आले आणि त्यांना दुःखातून मुक्त करून भविष्यात पुढील अनेक युगांकरिता मुक्तीचा मार्ग मोकळा केला। शंकराच्या दिव्य धर्मज्योतीनं प्रकाशित 12 ज्योतिर्लिंगांची नावं आहेत सौराष्ट्रातील सोमनाथ, श्री शैल येथील मल्लिकार्जुन, उज्जैन येथील श्री महाकाल, नर्मदेमधील ओंकारेश्वर आणि अमलेश्वर, हिमालयावरील केदारनाथ, डाकिनीमधील श्री भीमाशंकर, काशी येथील श्री विश्वनाथ, गोदावरी तटावरील श्री त्र्यंबकेश्वर, परळी येथील श्री वैद्यनाथ, औंढ्याचा श्री नागनाथ, सेतुबंध येथील श्री रामेश्वर आणि वेरूळचा श्री घृष्णेश्वर। ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपल्या अनेक कन्यांपैकी 27 कन्या चंद्राला दिल्या। त्या सर्व नक्षत्र पत्नींपैकी रोहिणीशीच चंद्र नेहमी रममाण व्हायचा, बाकीच्या सर्वजणी त्यामुळे निराश व्हायच्या। त्यांनी मग आपली तक्रार दक्षाला सांगितली। सर्व पत्नींवर सारखे प्रेम करण्याबद्दल दक्षाने चंद्राला सांगितले, पण चंद्राने ते मानले नाही। त्यामुळे दक्षाने रागाने चंद्राला तू क्षयी होशील असा शाप दिला। त्या शापातून सुटका होण्यासाठी चंद्राने मग महादेवाची खडतर आराधना केली। भगवान शंकर प्रसन्न झाले। चंद्राला ते म्हणाले, दक्षाचा शाप तुला भोगावाच लागेल, तथापि महिन्यातील अर्धा भाग तुझी वाढ होत जाईल आणि अर्ध्या भागात तू कमी कमी होत जाऊन एक दिवस फक्त तुझा पूर्ण क्षय राहील। चंद्राला हे वरदान देऊन भगवान शंकर त्या ठिकाणी गुप्त झाले। त्या ठिकाणी अग्निज्वालेसारखे सूर्याप्रमाणे तेजस्वी असे एक दिव्य ज्योतिर्लिंग उत्पन्न झाले। त्या ज्योतिर्लिंगाची चंद्राने तेथे प्रतिष्ठापना केली, सुवर्ण मंदिर बांधले आणि त्या स्थळाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांचा क्षयरोगही बरा होईल असा वर दिला। सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशात समुद्र तटावर आहे, जेथे अहमदाबाद येथून रेल्वे अथवा बसद्वारा पोहोचता येते।
चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ, चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ, ज्योतिर्लिंग रूपात घडेल शिव दर्शन, भूमी सौराष्ट्राची पवित्र पावन, भूमी सौराष्ट्राची पवित्र पावन, आद्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ,
चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ, जय जय श्री सोमनाथ की जय, जय जय श्री सोमनाथ की जय, जय जय श्री सोमनाथ की जय, जय जय श्री सोमनाथ की जय।
आद्य ज्योतिर्लिंग हेच चंद्राने स्थापिले, म्हणून सोमनाथ नामे प्रसिद्धीस आले। महादेवाने चंद्रास वरदान दिले, पुन्हा प्रभा देऊन शाप मुक्त केले, स्कंध पुराणातील कथा हीच ऐकून गुण गान श्रद्धेने शिवाचेच गाव.
चला सोमनाथांच्या मंदिरी जाऊ.
यवनानी उद्ध्वस्त केले वारंवार तरीही अक्षय शिव महिमा अपार.
ओ नमः शिवाय नमः.
अमर असे आहे शिव शक्तीचे सार. सोमनाथ ज्योतिर्लिंग एक चमत्कार. आद्य ज्योतिर्लिंगाया करुणीय वंदन शिवस्तुति अमृतात अवघेच नाव.
चला सोमनाथांच्या मंदिरी जाऊ.
पुराण प्रसिद्ध है ज्योतिर्लिंग महान. कोटि कोटि भक्तान से श्रद्धा स्थान. ये थे रक्त सांडले भालुका तीर्थात श्री कृष्णास लागुनी व्याधाचा बाण. तेच हे स्थान भक्त करती स्मरण. कार्तिकी पौर्णिमेचा उत्सव तो पाहू. चला सोमनाथांच्या मंदिरी जाऊ. ज्योतिर्लिंग रूपात घडेल शिव दर्शन. भूमी सौराष्ट्राची पवित्र पावन. आद्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घे.